नमस्कार, मी संदीप पाटील बोमते. आपण आयोजित केलेल्या उज्जैन महाकाल यात्रेचा दुसरा टप्पा पूर्ण झालेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण 3,000 माता भगिनींना उज्जैन महाकाल यात्रेसाठी घेऊन गेलो होतो. दुसऱ्या टप्प्यामध्येही 3,000 माता भगिनींना आपण उज्जैन महाकाल यात्रेसाठी घेऊन जाणार आहोत. त्यानिमित्त आज सायंकाळी 5 वाजता 8 डिसेंबर सोमवार रोजी दामिनी लॉन्स कोंडेदावडे या ठिकाणी महिलांचा स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे या उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व माता भगिनींना नम्र विनंती आहे, या मेळाव्यामध्ये आपलं ओळखपत्र व पास घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद.